गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हंब त्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुपस्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्वदीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दिव्यौषध जैसे रोगिया का सावा वो ये भंग लिया, सत शब्दु कर्मा व्यंग लिया तैसे जाण। अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे, चुकोनी पड़े निषिद्धे वाटे हन। चालतयाची मार्गु सांडे पारखियाची अखरे पड़े, रहाटी माजी न घडे काई काई। म्हणोनी तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्नामा। येवो पाहे जे तेथ गा हा सत्शब्दू, येरा दोही परीस प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधु कर्मा ते यया। इतपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। रोगी जसा अचूक औषध मिळालं की दुरुस्त होतो, किंवा अतिशय खचलेल्या अडलेल्या पराभूत झालेल्या अशा व्यक्तीला जर सहाय्य मिळालं तर तो परत जसा उभारीनी कामाला लागतो। सत्शब्दू कर्मा व्यंग लिया तैसे जाण, तसा सत हा शब्द कर्माचं अपूर्णपण घालून टाकतो। कर्माचं अपूर्णपण अहंतेमध्ये असतं, ती अहंता कर्म करणारा जो कर्ता आहे त्या कर्त्याला आपण परमात्म स्वरूप आहोत असा जेव्हा बोध होऊन तो कर्म करतो तेव्हा त्या कर्मातलं थोडं बहुत राहिलेलं अपूर्णपण देखील नाहीसं होतं। अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन। किंवा कळत न कळत प्रमादानी कर्म आपुलिये मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन। किंवा कर्त्याची जी मर्यादा आहे, कधी कधी कर्म करताना कर्तव्यात्मक कर्मच थोडंसं विपरीत समोर उभं राहतं। जसं अर्जुनाच्या समोर युद्धासारखं कर्म उभं राहिलं, ही जी कर्तव्यात्मक कर्म आहेत त्याची जी मर्यादा आहे, त्यामुळे कळत न कळत झालेला जो प्रमाद आहे त्या प्रमादामुळं अथवा कर्माची जी स्वाभाविक मर्यादा आहे स्वधर्म कर्माची कर्त्याच्या दृष्टीने, त्यामुळे ते कर्म निषिद्ध तेकडे जात आहे असं जेव्हा वाटतं। चालतियाची मार्गू सांडे, जसा प्रवास करणारा चुकतो, रस्ता चुकतो, पारखियाची अखरे पडे आणि उत्तम व्यवहारात व्यवहार करणारा पारखी मनुष्य देखील कधी कधी नजर चुकीनी दुसऱ्याच्या खोटेपणाला बळी पडतो. रहाटी माझी न घडे काही काही, तसं लोकव्यवहारामध्ये काय होऊ शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा, म्हणून कर्म देखील कधी कधी प्रमादानी घडतं किंवा कर्मातच असणाऱ्या त्रुटीमुळे कर्त्याला ते सहन करावं लागतं. असाधुत्वाची या दुर्नामा पाहो येवो पाहे जे, आणि म्हणून असाधुत्व त्या कर्मामध्ये जे येऊ पाहतं, जे अर्जुनालाही युद्धाच्या वेळेला भीती होती की असा गोत्रजांचा वध करायचा तोही राज्य सुखाकरता करायचा, तर आपण स्वधर्म कर्मापासून च्युत होतो आहोत असं त्याला वाटलं. किम नो राज्येन गोविंद किम भोगई जीवितेन वा, हे राज्य रक्त लांछित राज्य कशा करता असं अर्जुनाला वाटायला लागलं. अशा प्रकारे असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जे, तेथ गाहा सत्शब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू. इतर जी दोन नामं आहेत ओम आणि तत्, या नामामध्येच जसा त्याचा बोध दडलेला आहे तसा या सत् शब्दाचा जाणून, सत् शब्द जाणून जर वापरला गेला तेथ गा हा सत् शब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू. कर्माचा प्रारंभ बोधानी झाला पाहिजे, प्रबुद्ध होऊन झाला पाहिजे, याच्यावर भगवंत भर देतात. आणि कर्म देखील ज्या जगतामध्ये आपण करतो ते जगत कर्म आणि कर्मफळ आणि कर्म करणारी इंद्रिय देह इत्यादी देखील ही परमात्म्यापासून निर्माण झालेली आहेत असा प्रबोध कर्माच्या वेळेला असावा असं जसं भगवंत म्हणतात. करी साधू कर्माते यया, तसा हा जो सत् शब्द आहे या सत् शब्दाचा विनियोग कर्म करताना केला पाहिजे. कर्ता देखील परमात्म स्वरूप आहे असं ओळखलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. लोहा परिसाची घृष्टी, वोहळा गंगेची भेटी, का मृता जैसी वृष्टी पियुषाची, लोखंड आणि परिस याचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सुवर्ण होऊन जावं, तसा कर्ता जो आपल्याला देह समजतो, अहंता मात्रे करून जो आपल्या स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळा समजतो, सत् या शब्दानी जसा लोहाचा आणि परिसाचा स्पर्श व्हावा आणि परिसाचं सुवर्ण व्हावं, तसं सत् शब्दाच्या बोधानी जो कर्ता आहे त्या कर्त्याला ब्रह्मबोध व्हावा. लोहा परिसाची घृष्टी, वोहळा गंगेची भेटी, कुठून कुठून न, ओहळ म्हणजे कोणतंही पाणी, कोणत्याही ओढ्याचं, कोणत्याही नाल्याचं, कसंही कुठून तरी वाहत आलेलं अशुद्ध समजलं जाणारं आणि अशुद्धच असणारं, जसं गंगेला येऊन मिळालं की ते गंगा होऊन जातं. का मृता जैसी वृष्टी पियुषाची, किंवा एखाद्या मृत व्यक्तीवर अमृत शिंपडावं आणि त्याला जीवन प्राप्त व्हावं, नवजीवन प्राप्त व्हावं. पै असाधू कर्मा तैसा सत् शब्दू प्रयोगु विरेषा, तशा प्रकारे असाधू कर्म जी असतात, साधू कर्म आणि असाधू कर्म, साधू कर्म याचा अर्थ जो करता आहे त्या कर्त्याला कर्म करत असताना आपण आत्मस्वरूप आहोत असा बोध आहे एक, आणि दुसरं म्हणजे त्यांनी हातात घेतलेलं कर्म देखील प्रशस्त आहे, सात्विक आहे, सद्भावे साधू भावेच असं भगवंत म्हणतात. सद्भाव हा अंतर्यामी ठेवायचा आहे, परमात्मभाव हा अंतर्यामी ठेवायचा आहे, आणि साधू भाव सात्विक कर्म ते जे प्रशस्त कर्मणी तथा सत्शब्द हा पार्थ युज्यते ते कर्म देखील प्रशस्त असलं पाहिजे. म्हणून कर्ता ब्रह्मभावामध्ये आहे आणि त्याचं कर्म देखील सात्विक आहे, तेव्हा ते साधू भावानी कर्म होतं. आणि असाधू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पै असाधू कर्मा तैसा, म्हणजे कर्त्याला दोन शक्यता आहेत. कर्त्याच्या ठिकाणी साधू भाव आहे कर्म करताना, पण कर्तव्यात्मक कर्म जे हातात घेतलेलं आहे त्या कर्मामध्ये दोष आहे. कर्तव्यात्मक कर्म पण दोष आहे, जसं युद्धासारखं कर्म असणं किंवा मागच्या वेळेला सांगितलं तसं कर्तव्य म्हणून पण एखादी अवघड जबाबदारी पार पाडायला लागणं, जसं मी म्हणलं ऑफिसमधल्या काही जणांना कमी करायचं आहे म्हणून सतचा बोध आहे, पण कर्मामध्ये कदाचित अविचार दिसेल, प्रमाद दिसेल, अशा प्रकारचं कर्म करावं लागतं आहे. कर्तव्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेपोटी हे घडतं आहे, तेव्हा देखील सत शब्दच उपयोगी पडतो. म्हणजे कर्म हातात घेतलेलं प्रत्येक वेळेला सात्विक कर्म किंवा शास्त्रांनी सांगितलेलं कर्म असंच असावं, पण कर्माची गतीच न्यारी आहे. त्यावेळेला सतचं स्मरण असावं, कर्तव्यात्मक कर्म पण विपरीत कर्म समोर उभं राहिलेलं आहे, तेव्हा ते कर्म हे तसं परमात्म्यापासूनच निष्पन्न झालेलं आहे, ते सात्विक नसेल पण कर्त्याच्या ठिकाणी दृढ परमात्मभाव असावा, तेव्हा देखील हा सद्भाव कामाला येतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पै असाधू कर्मा तैसा सत शब्द प्रयोगू विरेषा, जसं लोखंडाची आणि परिसाची घृष्टी व्हावी किंवा ओहोळ गंगेला जाऊन मिळावा, हे असो गौरवूची ऐसा नामाचा यया, या ब्रह्मनामाचा हा गौरवच आहे. विवेकानंदांची गोष्ट अशी सांगतात की त्यांची अमेरिकेतली व्याख्यानं आणि मग त्याच्यानंतर पहिलं व्याख्यान आणि नंतरची व्याख्यानं अतिशय गाजली आणि भारतात त्याचे पडसाद उमटले. ते भारतामध्ये आले तेव्हा कलकत्त्यासह सगळीकडे त्यांना बोलावणी यायला लागली, त्यांचे सत्कार झाले अनेक ठिकाणी. तसं राजस्थानमध्ये एका राजदरबारामध्ये त्यांना बोलावणं आलं, त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. राजघराण्यातल्या परंपरांप्रमाणे त्यांचा कोणताही कार्यक्रम तिथं जी नायकीण असे तिच्या गाण्यांनी सुरू होत असे. विवेकानंद त्यांच्या त्यांना दिलेल्या महालामध्ये होते, त्यांना कार्यक्रमाची कल्पना दिली काय कार्यक्रम आहे। विवेकानंद संन्यासी होते आणि अशा प्रकारची कीर्ती संपादन करून आलेले होते, शुद्ध चरित व्यक्ती होते आणि त्यांना मोठा प्रश्न पडला की राजघराण्याची रीत म्हणून जे गाणं होणार आहे, वेश्येचं गाणं होणार आहे, त्या ठिकाणी आपण पाहुणे म्हणून जाणार आहोत, आपला सत्कार होणार आहे आणि त्या सत्काराच्या आधी राजदरबाराची रीत म्हणून एक नर्तन होणार आहे। तर विवेकानंद असं म्हणाले की तुमच्या रीतीप्रमाणे हे नर्तन होऊ देत आणि मग ते झाल्यानंतर मी तिथं येतो। त्यांना प्रशस्त वाटलं नाही। त्या तो जो दरबार होता त्याच्या बाजूलाच विवेकानंदांची खोली होती आणि ती जी भगिनी होती ती मोठ्या अपेक्षेने आलेली होती। तिलाही एक प्रकारे उत्सुकता होती विवेकानंदांना पाहण्याची, पण तिला असं सांगितलं गेलं की ते संन्यासी असल्यामुळं तुझं नृत्य आणि गायन झाल्यानंतर मग ते प्रवेश करतील, म्हणजे तू गेल्यानंतर ते इथं येतील। तेव्हा ती तशी खिन्न झाली। आणि तिने नरसिंह मेहताचं प्रभू मेरे अवगुण चितन धरो असं भजन म्हटलं। एखादा लोखंडाचा तुकडा आहे तो गटारामध्ये पडला अथवा त्याची तलवार केली तर लोखंडाचा त्याच्यात दोष काय आहे जो गटारामध्ये पडलेला आहे त्याचा? अशा प्रकारे भावार्थ त्या गीताचा होता। मी भले अवगुणी असेन पण माझं जे आता कूळ आहे ते मी बदलू शकत नाही, पण तुम्ही प्रभू आहात, तुम्ही माझे अवगुण बाजूला सारा आणि माझ्यावर कृपा करा असा त्या गीताचा अर्थ होता। विवेकानंदांचे प्राण थरथरले ते गाणं ऐकताना आणि त्यांच्या ठिकाणी असणारी करुणा, स्वाभाविक करुणा, ती उद्दीपित झाली। विवेकानंद आपल्या महालातून तिथे येऊन बसले तेव्हा विवेकानंदांनी जर कशाचं स्मरण केलं असेल, त्यांचा अंतर्भाव, तर जो कर्ता आहे त्या कर्त्याला आपल्या स्वतःचा आत्मबोध हवा। समोर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती हातात नसते, कोणत्या प्रसंगाला तोंड द्यायला लागेल हे हातात नसतं, पण जो कर्ता आहे त्या कर्त्याला आपण कोण आहोत याचं भान असावं। पई असाधू कर्मा तैसा सत शब्द प्रयोगू विरेशा, हे ब्रह्मनाम आहे याचा अर्थ हा बोध आहे, हा ब्रह्मबोध आहे। हे असो गौरवूची ऐसा नामाचा या घेऊन येथींचे वर्म, जई विचारीसी हे नाम तई केवळ हेची ब्रह्म जाणीसी तू। म्हणून याचं जर वर्म तू समजलास आणि विचारपूर्वक आचरण केलंस, नामही उच्चारलंस आणि आचरणही केलंस, तई केवळ हेची ब्रह्म जाणसी तू, तर कर्माच्या आधी म्हणजे आरंभी कर्म करताना जे कर्म आहे ते फळासकट आणि जो कर्ता आहे तो कर्ता, हे सगळे एकरूप परमात्म स्वरूप आहेत हा बोध कायम राहील। तई केवळ हेची ब्रह्म जाणसी तू, मग तू ब्रह्मभावातून खालीच येणार नाहीस। पाहे पा ओम तत् सत् ऐसे, हे बोलणे तेथ नेतसे। तू नीट विचार करून पहा, ओम तत् सत् हे नाम हे बोलणं हे ब्रह्मनाम तिथं घेऊन जातं जेथूनी काहे प्रकाशे दृश्य जातं, ज्या अव्यक्तातून अचिंत्य अव्यक्त अक्षर अदृश्य अशा परब्रह्म स्थितीतून सगळं दृश्य जगत निर्माण होतं, ते ज्या अव्यक्त अचिंत्य स्थितीत निर्माण होतं तिथपर्यंत हे ब्रह्मनाम घेऊन जातं. कोणाला? कर्त्याला. कर्मासकट, कर्माचा कोणताही दोष न लागता. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, तसं कोणतीच उपमा देता येत नाही. असं उपमा देता येत नाही म्हणून तर सगळं ज्याला काय नकारात्मक वर्णन परब्रह्माचं करावं लागतं. जसं ते व्यक्त नाही म्हणून अव्यक्त, ते दृश्य नाही म्हणून अदृश्य, त्याला स्पर्श करता येत नाही म्हणून अस्पर्श, त्याला विकार नाहीत म्हणून अविकार, त्याचा नाश होत नाही म्हणून अविनाश, त्याचं वर्णनच करता येत नाही. ती जी चोख वस्तू आहे परब्रह्म या नावाची, ते अपरिच्छिन्न जसं आहे तसं इंद्रियांना अत्यंत अगोचर आणि सर्वांच्या अत्यंत निज निकट, ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम. त्या परब्रह्माला आत, त्या परब्रह्माच्या आत घेऊन जाणारं आतुवट. शिवाय त्याच्या आत घेऊन जाणारं असून व्यंजक, एरवी ते अनाम असलं तरी देखील ते जाणवतं, ते समजतं, ते अव्यंजक नाही, ते समजणारं आहे. ओम तत्सत यामुळे ब्रह्मबोध होतो. परी आश्रयो आकाशा, आकाशची का जैसा, या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, याच्यामध्ये जे आकाश आहे ते आकाश कुठं राहतं असं जर म्हटलं तर त्याचा आश्रय देखील आकाशाच्याच ठिकाणी आहे. पृथ्वी आप तेज वायू यांचा आश्रय एकमेकांच्या ठिकाणी आणि अंती आकाशाच्या ठिकाणी आहे, पण आकाशाला आकाशाखेरीज दुसरा आश्रय जसा नसावा. या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे, तसं हे नाम आणि हे नाम ज्याला आहे तो नामी, नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे, हे जे ब्रह्मनाम आहे, हे ब्रह्मनाम आणि हे नाम ज्याला आहे तो परमात्मा, या नामाच्या ठिकाणीच नामीचा आश्रय आहे आणि या नामीच्या ठिकाणीच हे नाम घेऊन जातं. ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे, जेथून इका हे प्रकाशे दृश्य जात, सर्व दृश्य जात जिथून निर्माण झालं तिथपर्यंत हे घेऊन जातं. तिथं तो अनामी परमात्मा, पण ज्याचं नाम आहे तो वस्तुतः अनामी असला तरी, नाम नामी आणि नामधारक. हे जे नाम आहे ते नाम ज्याच्या करता आहे तिथपर्यंत हे नाम घेऊन जातं. म्हणून या नामाला त्या नामीच्या ठिकाणी आश्रय आहे आणि त्या नामीला या नामाच्या ठिकाणीच आश्रय आहे. नाम आणि नामी अत्यंत अभिन्न आहेत. परी आश्रयो आकाशा आकाशची का जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे उदयलिया आकाशी रवीच रवीची रवीते प्रकाशी. सूर्य आकाशात उगवला की तो सूर्यामुळेच जसा आपल्याला समजतो. त्याला पाहण्यासाठी आपण बॅटरी कंदील घेऊन जात नाही की कुठं उगवलाय ते पाहू. जसा सूर्यच सूर्याचं दर्शन द्यायला समर्थ आहे, सूर्य स्वतःला प्रकाशमान करतो. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी, तसं हे नाम आणि या नामाची व्यक्ती हे सगळं मिळून परब्रह्म सत्ताच आहे, परमात्माच आहे. म्हणून त्र्यक्षर हे नाम, म्हणून हे तीन अक्षरी नाम ओम तत्सत हे. नभे जाण केवळ ब्रह्म हे नाम नाहीच आहे, हे ब्रह्मच आहे. या लागी कर्म जे जे कीजे ते याग अथवा दाने तपादिके ही गहने तिये निफज तू का न्यूने होऊ निठातू. पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या श्लोकाचं निरूपण करताना ही ओवी आली आहे. या श्लोकाचं निरूपण इथं संपलं. म्हणून त्र्यक्षर हे नाम नभे जाण केवळ ब्रह्म, इथं हे निरूपण संपलं. म्हणून हे ओम तत्सत हे तीन अक्षरी नाव हे नाम नाही तर हे केवळ ब्रह्मच आहे. म्हणून हे जे ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे ते ब्रह्मनाम उच्चारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती हे एक प्रकारे कर्मकांडच आहेत. कारण मी कर्म करायच्या सुरुवातीला हे अशक्य आहे ना की कोणतंही कर्म करायच्या सुरुवातीला ध्यानाला बसला आपण परमात्मा हे समजून घेतलं हे शक्य आहे. म्हणून दिवसाच्या प्रारंभी केवळ शक्य आहे. ओम या शब्दाचा जो विनियोग आहे तो विनियोग दिवसाच्या म्हणजे सगळीच कर्म करण्याच्या प्रारंभी शक्य आहे. व्यवहारतः हा बोध आहे. व्यवहारतः हे ब्रह्मनाम जरी म्हटलं तरी देखील तुम्ही कर्माच्या प्रारंभी ओम म्हणालात, कर्म करत असताना तत् म्हणालात आणि त्याच वेळेला सत म्हणालात म्हणजे कर्ता ही ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारची कसरत करू शकत नाही. कामगार कामावर गेलाय आणि त्याला मशीनवर उभं राहायचं आहे तो कधी ओम म्हणून ध्यानाला बसणार? आणि काम करत असताना तो तत् कधी म्हणणार आणि सत् कधी म्हणणार? शिक्षक शिकवायला गेलेला आहे, शिकवण्यासाठी म्हणून उभा आहे, तो कधी वर्गात गेल्यावर ध्यानाला बसणार ओम म्हणून? आणि तो शिकवायला सुरुवात करताना कधी तत् म्हणणार आणि सत् कधी म्हणणार? हे कर्मामध्ये असणारं जे ब्रह्मनाम आहे, कोणतंही कर्म जरी घेतलं म्हणून त्र्यक्षर हे नाम नभे जाण केवळ ब्रह्म ही जी ब्रह्मस्थिती आहे म्हणून कोणत्या वेळेला हे नाम घेणार? नामाचा विनियोग सांगितला खरा पण हे कधी घेणार? तर खरं तर हा बोध आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आपण आपली ब्रह्मस्थिती अनुभवावी आणि विवेकाने एरवीही ब्रह्मस्थिती अनुभवतच राहावं. ध्यान जरी झालं, ध्यानातून उठला तरी ब्रह्मभाव त्याचं स्मरण असावं, आपण अनुभवलेली परमात्मस्थिती याचं स्मरण असावं. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, जे जे करू तेव्हा एक अंतरस्मरण असावं की आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत, हा बोध आपल्या ठिकाणी असावा. या बोधात स्थिर राहूनच जे काही जगत आपल्याला दिसतं आहे दाखवणाऱ्या इंद्रियांसकट, आणि इंद्रिय जगतामध्येच कर्म करतात, त्याचं जे फळ निष्पन्न होतं ते जगतामध्ये समाविष्ट असतं, ते सगळं परमात्मस्वरूप आहे असा भाव निश्चय ठेवावा, विवेक ठेवावा, दुसरा उपाय नाही. आणि हे करणारा जो आहे तो देहाहंतेवर येऊ शकतो असं कर्म करताना देखील लक्षात ठेवावं, एवढाच उपाय आहे. म्हणून प्रवचन संपताना हरी ओम तत्सत असं म्हणणं हे ते ब्रह्मनाम नाही, म्हटलं तर आहे. तुम्ही जेवण केलं आणि हरी ओम तत्सत म्हणालात चालेल, पण या स्मरणासकट असेल तर, आणि सहसा परमार्थाची जी कर्म आहेत ती कर्म करताना, म्हणजे माझ्यासारखे प्रवचन संपवताना हरी ओम तत्सत म्हणतील, पण मनातल्या मनात तुम्हाला सांगतो प्रवचन ऐकून झाल्यावर तुम्ही देखील हरी ओम तत्सत म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही प्रवचनाला येता तेव्हा कोण येतो, काय ऐकतो, ऐकून झाले ऐकत असताना कोणत्या बोधानी ऐकतो, हे कधीच न विसरणं, हे कधी न विसरण्याची खूण म्हणून ओम तत्सत असू शकेल. पण आपल्या सगळ्याच कर्मांच्या आधी मध्य आणि अंती हा बोध असावा असं मुख्यतः भगवंतांना सांगायचंय. हा या ब्रह्मनामाचा विनियोग आहे. विनियोग म्हणजे ते आचरणामध्ये आणणं, ते आचरणामध्ये आणणं, ते विवेकाने लक्षात ठेवणं, एवढंच करायचं आहे. आणि या ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या ही पुढे जाऊन हरी ही ओम तत्सत असंही मग म्हणण्याची प्रथा सुरू झाली. म्हणजे हा जो ओम हा निर्गुण परमात्मा आहे जो ध्यानामध्ये गोचर होतो तोच हा इथं विटेवर उभा आहे सगुण साकार होऊन. हे जगत देखील हरिमय आहे, राममय आहे, म्हणून याच्यात थोडी सगुणाचीही भावना नंतर संतांनी प्रेमानी आणली. पण याचा कर्मकांडासारखा उपयोग करता येऊ शकणार नाही, हा लक्षात ठेवून आचरण्याचा विवेक प्रकार आहे. तोंडाने म्हणू शकतो कारण हे ब्रह्मनामच आहे, पण मुख्यतः तोंडाने म्हणताना जर याची खूण चुकला तर उपयोग काहीच नाही. यज्ञे तपसी दानेच स्थितीही सद इति च उच्यते, म्हणून पुढचा श्लोक आला. यज्ञ तप दान या सर्वाच्या वेळेला स्वरूप स्थिती असणं, यज्ञे तपसी दानेच स्थितीही स्थिर भावना ब्रह्मामध्ये भावना सद इति उच्चते, याला सत असं म्हणतात. म्हणजे ही भावना आहे त्याला सत असं म्हटलं जातं. कर्म च एव तदर्थियम सत इति एव अभिधीयते. कर्म च एव तद अर्थ इयम, म्हणजे या स्थिर भावनेचा, म्हणजे त्याचा जो अर्थ आहे परमात्म्यामध्ये स्थिर राहणं. कर्म च एव तदर्थियम सद इति अभिधीयते, स्थिर भावनेच्या उद्देशाने अशा प्रकारे कर्म करता करता ती कर्म पूर्ण होऊन जातात. ही कर्म करतानाच त्याच्यातलं न्यून नाहीस होतं. म्हणून आपण जी काही यज्ञ दान तप 17वा अध्याय चालला आहे, सात्विक यज्ञ दान तप इत्यादी, किंवा कधी कधी जी हातात घेतलेली कर्म असतात ती कर्म विपरीत असतील तरी देखील स्वाधिकारांनी नियत कर्म म्हणून समोर आलेली आहेत, तेव्हा जेव्हा जेव्हा करायला लागतात तेव्हा स्थिर भावना असणं यालाही सत असंच म्हणतात. आणि या स्थिर भावनेच्या उद्देशानेच जी कर्म केली जातात ती सत इति एव अभिधीयते, ती सत म्हणजे पूर्णच होऊन जातात, त्याच्यामधलं न्यून नाहीस होऊन जातं. ते याग अथवा दाने तपादिके ही गहने तिये निफज तू का न्यूने होऊन ठातू. म्हणून याग असतील, दान असेल, तप देखील असतील, गहन तप देखील असतील, ती निफजतू का न्यूने होऊन ठातू, ती कर्म करत असतानाच ती पूर्ण होवोत किंवा त्याच्यामध्ये न्यून राहो. ती निफजतू ती पूर्ण होवोत का न्यूने ती अपूर्ण राहोत. तुम्ही हातात घेतलेलं प्रत्येक कर्म तुमच्या मनासारखं किंवा त्याची जे एक स्टँडर्ड लाईन असेल तसंच पूर्ण होईल असं सांगता येत नाही. कधी कधी किम निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके असंही होऊ शकतं. ते अपूर्ण देखील राहू शकतं. परिपरिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली, पण परिसाची जर कसोटी लागली धातूला तर जे चोख आहे ते चोख राहील, जे त्याच्यामध्ये जे अशुद्ध आहे तेही चोख होऊन जाईल. तुम्ही केलेल्या दागिन्यामध्ये तांब मिसळलेलं आहे, चांदी मिसळलेली आहे, दागिना कडक होण, नुसता जर सोन्याचा असेल तर ती बांगडी नुसती हातात धरल्या धरल्या वाकेल, ती कडक असायलाच पाहिजे. म्हणून त्याच्यात काही ना काहीतरी हिणकस घालतात. परिस जेव्हा लागतो तेव्हा जे चोख असतं ते चोख तसंच राहतं आणि जे हिणकस असतं त्याचं सुवर्ण होऊन जातं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परिपरिसाचा वरकली त्याच्या कसोटीला लावल्यावर नाही चोखा किडाची बोली, तिथं चोख आणि दुसरं किड खाद असं काहीच राहत नाही. तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. ब्रह्म भावनेनी जेव्हा केली जातात तेव्हा आणि ब्रह्म भावना अंतःकरणातही असते तेव्हा ब्रह्माखेरीज काही निष्पन्नच नसतं. उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडू न येती सागरी नदी नदी जैसी या नदी उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी म्हणून काही उण काही पुर शेवटी मनुष्य जन्मात होणारी कर्म आहेत काही काही अपुरी राहणार काही पूर्ण राहणार संसारातले मनोगत आहेत काही अपुरे राहणार काही पुरे राहणार तुमचा संसार आहे प्रत्येकाचा संसार कसा सगळी सगळ्या बाजूंनी पूर्ण राहणार काही अपूर्णता राहणार तुमची कर्म आहेत काही अपूर्ण राहणार उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी तुकाराम महाराजांचा संसार आणि नाथांचा संसार लौकिक अर्थाने पाहायचं झालं तर पुष्कळ दोष एकाच्या संसारात काढता येतील आणि एकाच्या संसारामध्ये फार परिपूर्णता पाहता येईल पण अणुरणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा संसारासकट ते मुक्त होऊन गेले ज्यांनी ब्रह्म भावनेनी केलं त्याची मधली कर्म थोडी इकडं तिकडं अशी प्रत्येकाचीच राहणार निवडू न येती सागरी नदी या नदी जैसी या नदी जसं एकदा समुद्राला जाऊन मिळालं की कोणत्या नदीचं कोणतं पाणी आहे हे जसं निवडता येत नाही तसं उणी पुरी सगळी कर्म ही पवित्रच होऊन जातील ब्रह्मस्वरूपच होऊन जातील पार्था एवं पार्था तुझं प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा तू डोळस आहेस नीट समजून घेऊ शकतोस म्हणून तुला ही व्यवस्था ही उपपत्ती सांगितली आणि एकेकाही अक्षरा वेगळं वेगळा विरा विनियोगू नागरा बोलिलो रीती म्हणून हे एकत्र ब्रह्मनाम काय आहे हेही सांगितलं आणि याच्यातलं ओम काय आहे तत् काय आहे आणि सत काय आहे हे वेगळे वेगळेपणानेही सांगितलं एवं ऐसे सुमहिम अशा प्रकारे असं हे अत्यंत श्रेष्ठ उत्तम रीतीने लौकिकाला आलेलं म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणीतले की सुवर्म रायात वा आता याचं उत्तम वर्म हे अर्जुना तू जाणलंस का जाणलं नाहीस तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे झाले बंधा उरोनेदी म्हणून या नामाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा ठेवून ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवून श्रद्धेने सुरुवात करावी लागेल आणि मग पुढे त्याचा विस्तार होईल मी जरी सांगितलं तुम्हाला की ध्यानाला बसताना परमात्म्याचा बोध केला हे खूप आदर्श आहे तुम्हाला ध्यानाला बसलेला असताना परमात्म्याचा बोध होत नाही बरोबर विचारच संपत नाहीत विचार जेमतेम संपतात निर्विचार झाला असं म्हणेपर्यंत उठायची वेळ येते थोडं शांत वाटतं उठायची वेळ आली समाधान झालं उठलात पण पूर्ण ब्रह्मबोधाने उठलात असं झालं नाही कितीतरी न्यून राहतं अशा वेळेला ध्यानातून उठताना ध्यानाला बसण्याच्या पूर्वी जसं तुम्ही ठरवलेलं आहे तो परमात्माच मी या गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून बसतो तसं उठतानाही तसाच उठतो सांगताना सांगणाऱ्यांनी पुष्कळ सांगितलं आणि भगवंतांनी सांगितलं पण थोडंच हे प्रत्येकाला हे अगदी असंच्या असं जमेल म्हणून श्रद्धेपासूनच सुरुवात करावी लागेल जे तत् आहे जे कर्म आहे जे जगत आहे त्या जगतामध्ये कर्म करणारी इंद्रिय आहेत ती ब्रह्मस्वरूप आहेत पण डोळा रूपाकडे खेचून नेतो विविध विकार निर्माण होतात इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी आणि आपण आत्मस्वरूप हे साफ विसरतो, मग ओम कसा, त्याचं स्मरण नीट राहत नाही, त्याची अनुभूती नीट येत नाही, तत् कसा, त्याचा बोध नाही, त्याचा बोध होत नाही। ननंद आणि भाऊजया एकत्र एकमेकींकडे ब्रह्मभावानी बघतायत, किती सुंदर स्थिती आहे। साहेब आणि त्याच्या हाताखाली काम करणारा ब्रह्मभावामध्ये आहेत। तत् हे इतकं कसं सोपं आहे सगळ्यांना, कसं शक्य आहे हे निरूपणात ऐकताना ठीक आहे, तरी येथूनी याची श्रद्धा उपलविली होश सर्वदा, पण या श्रद्धेनी आणि हे लक्षात ठेवून प्रयोग तर करा, प्रयत्न तर करा। प्रयत्न करता करता आणि तूही परमात्मा आहेस, अंतर्यामी असं स्मरण करायचं आहे, कुठं राहतं? आत्ता राहत नसेल, पण तुला प्रयत्न करायचा आहे। ओम म्हणताना ब्रह्मस्थिती अनुभवण्याचा, कर्म करताना तत् म्हणजे तुझ्या इंद्रिय देहासकट सगळं जगत परमात्मा आहे असं लक्षात ठेवण्याचा, आणि मी अंतर्यामी देहाच्या आत असणारा जाणीव स्वरूप तो अजन्म आहे, मरण धर्मा नाही, तो अविनाशी आनंद स्वरूप ब्रह्म आहे असं स्मरण ठेवायचं आहे। जितकं होईल तितकं स्मरण ठेवायचं आहे, श्रद्धेनी स्मरण ठेवायचं आहे। जयाचे झाले बंधा उरो नेती, मग श्रद्धेनी सुरुवात करून पुढं कालांतराने कसलाही बंध उरणार नाही इथपर्यंत तू पोचू शकशील। जिये कर्मी हा प्रयोगू, प्रयोग शब्द वापरला बघा ज्ञानेश्वर महाराजांनी। अनुष्ठीजे सद विनियोगू, तेथ अनुष्ठीला सांगू वेदूचितो, आणि ज्या ठिकाणी त्याचं अनुसरण होतं, म्हणजे स्वामीजी आहेत, स्वामीजी प्रवचन करताहेत, प्रवचन करण्याच्या आधी त्यांचा बोध आहे, प्रवचन करताना देखील त्यांचा तोच बोध आहे श्रोत्यांबद्दल, श्रोता वक्ता रामरूप, आणि प्रवचन करणारा अंतर्यामी देखील परमात्मा असा बोध आहे। जिये कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठीजे सद्विनियोगू, या सत्चा विनियोग, याचं अनुष्ठान जर झालं, तेथ अनुष्ठीला त्याचं जर उत्तम आचरण केलं गेलं, सांगू वेदूचितो, तो वेदमूर्तीत जाणावा, तो ज्ञानस्वरूपच जाणावा। पण हे एकदम कसं होणार, पण हळूहळू हे होईल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। अश्रद्धया हुतम दत्तम तपस तप्तम कृतं चयत असत इति उच्यते पार्थ नच तत् प्रेत्यनो इह। हा 18-17 अध्यायाचा शेवटचा श्लोक आला, थोडं पुढे गेलं 10 मिनिटं, पण या श्लोकावर निरूपण करताना परत तुम्हाला मागचं ऐकायला लागलं असतं पुढच्या प्रवचनात, परत एकदा तेच, त्याच्याऐवजी, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी देखील निरूपण जोडून घेतलंय मागच्या श्लोकाला, म्हणून त्र्यक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म, या लागी कर्म जे जे किजे ते याग अथवा दाने, पुढच्या श्लोकाचं निरूपण आणि मागच्या श्लोकाचं निरूपण जोडून केलंय, म्हणून मी हे ते जोडून संपवलं। आता हा शेवटचा श्लोक, हा 17 अध्याय संपेल। जे जे अश्रद्धेनी केलेलं हवन आहे अथवा दान आहे अथवा तप आहे अथवा कर्म आहे, ते सगळं असत समजलं जातं, आणि नचतत प्रेत्य नो इह, त्याला मरणोत्तर प्रेत्य म्हणजे आणि इहलोकी देखील फळाच्या अंगाने ते विशेष कामाला येतच नाही असं म्हणून या अध्यायाचा शेवट केलेला आहे. ते काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी. राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.